आकाशवाणी पणजेच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी प्राप्ती गांवकर तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. अस्तंत बंगालांत दुसऱ्या टप्प्याचे विधानसभा वेंचणुके खातीर प्रचार सुरू आसा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी कृष्णनगरांत रॅलीक मार्गदर्शन करून राज्यांत राजकी बदल अपरिहार्य आसा अशें सांगलां. अस्तंत बंगालांतले टीएमसी सरकार बेकायदेशीर घुसखोरीक तेंको दिता असो आरोप प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी केला. संसदेत आरक्षण विधेयक आडयल्ल्यान तृणमूल काँग्रेसाचेरूय तांणी टिका केली. सबका साथ सबका विकासाची दृश्टी घेवन आपले सरकार मुखार वता. फाटल्या 50 वर्सांत पयले फावट ही वेंचणूक जातली जातून हिंसाचाराचे प्रमाण उणे जाल्ले दिसता. शांततायेन मतदानाची खात्री करप हे वेंचणूक आयोगाचे म्हत्वाचे काम अशें सांगतना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळा.
नादिया ये भक्ति की धरती है, शक्ति क्रांति और संस्कृति की ये धरती है और आज इस धरती पर मैं परिवर्तन की आंधी देख रहा हूं. कृष्णा नगर में आज भय पर भरोसे की विजय का विश्वास दिख रहा है. भय जा रहा है, भरोसा आगे बढ़ रहा है.
राज्यांत भाजपा सरकार तयार जातकच सीएए खाला नागरिकत्व दिवपाची प्रक्रिया नेटान जातली अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी फुडें म्हणला. अस्तंत आशियातल्या संकश्टाच्या फाटभुयेर नागरिकांक कसलीच असुविधताय जावची न्हय हे खातीर सरकार जतनाय घेता. देशभरात एलपीजीची पुरवण पुरायपणान चालू आसा अशें नवी दिल्लीन जाल्ले आंतर मंत्रालयीन बसकेंत पेट्रोलियम आनी सैमीक वायू मंत्रालयाची सचीव सुजाता शर्मा हांणी सांगले.
हमारे घरेलू एलपीजी सप्लाईज नॉर्मल है. कल भी 52 लाख से अधिक घरों को एलपीजी सिलेंडर्स की सप्लाई की गई है. बुकिंग पहले से अब कम हुई है, लगभग 44 से 45 लाख के करीब प्रति रोज बुकिंग हो रही है. और जो हमारा डीएसी या डिलीवरी ऑथेंटिकेशन कोड है उसके साथ लगभग 94% डिलीवरी की जा रही है. इसका महत्व ये है कि इससे डायवर्जन को रोकने में काफी मदद मिल रही है.
सुमार 94% गॅस वितरण प्रक्रिया डिलिव्हरी ऑथेंटिकेशन कोड वापरून पुराय जाता अशें तांणी म्हणला. सध्या वेपारी एलपीजीची पुरवण सुमार 70% आसा आनी एप्रील म्हयन्यात आतां मेरेन 1.40 लाख टन परस चड वेपारी एलपीजी विकल्यात अशें सुजाता शर्मा हांणी फुडें म्हणला. जग हे गुंतागुंतीच्या भूराजकीय आव्हानाक फुडो करीत असताना भारत आफ्रिका या दोनी देशांच्या भागीदारीक म्हत्व आयला अशें विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर हांणी म्हणला. आयज भारताच्या परराष्ट्र धोरणात आफ्रिकेक मध्यवर्ती सुवात आसा आनी भारतान हालीसराक आफ्रिकेतलो आपलो राजनैतिक प्रभाव वाडीक लायला अशें विदेश वेव्हार मंत्री एस जयशंकर हांणी मुखार म्हणला.
Africa occupies a central place in India's foreign policy. The Viksit Bharat 2047 and Africa's Agenda 2063 are both complementary roadmaps which are geared towards prosperity and progress through sustainable growth and inclusive development.
28 ते 31 मे मजगती जावपी भारत आफ्रिका फोरम शिखर परिषदेचो लोगो संकल्पना आनी संकेतस्थळाचे उक्तावण केल्या उपरांत विदेश वेव्हार मंत्री एस जयशंकर उलयताले. नवी दिल्लींत शिखर परिषदेच्या उक्तावण सुवाळ्यात एस जयशंकर हांणी मार्गदर्शन करतना पुराय खंडात 17 नवे राजनैतीक दूतावास उक्ते केल्यात, ते वरवी आता संबंधित दूतावासांचो आंकडो 46 जाला अशें तांणी सांगले. हातूंतल्यान खंडातल्या दर एक प्रदेशाकडेन जोडून रावपाची भारताची दीर्घकालीन वचनबद्धताय दिसून येता. तशेंच भारतान जागतिक प्रशासनात आफ्रिकेक सातत्यान फाटबळ दिला अशें तांणी मुखार उलयतना सांगलें. खेळ. आयपीएल क्रिकेट सर्तींत आयज सांजवेळार मुंबयच्या वानखेडे स्टेडियमाचेर मुंबय इंडियन्स आनी चेन्नय सुपर किंग्स हांचे मदीं खेळ जातलो. हो खेळ सांजवेळा 7:30 वरांचेर सुरू जातलो. हवामान. भारतीय हवामान खात्यान फुडल्या 2 दिसांत दिल्ली, छत्तीसगड, हरियाणा, चंदीगड, मध्यप्रदेश, पंजाब, राजस्थान, उत्तर प्रदेश आनी विदर्भात उष्णताय जावपाचो अदमास उक्तायला. मजगती अरुणाचल प्रदेश, आसाम आनी मेघालयाचेर व्हड प्रमाणात पावस पडपाचो अदमास हवामान खात्यान उक्तायला. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. तो मेरेन नमस्कार.